Allez, allez.
सुंदर ते ध्यान उभे बिटे वरी सुंदर ते ध्यान उभे बिटे वरी करकटावरी ठे ओनिया करकटावरी ठे ओनिया तुलसी हर गड़ा कसे पीतांबर तुलसी हर गड़ा कसे पीतांबर आवड़े निरंतर हे चिध्यान आवड़े निरंतर हे चिध्यान मकार कुंडले तलपति शवनी बजनी ठेक है ना मकार कुंडले तलपति शवनी कंठी कौसुमणि विराजित कंठी कौसुमणि विराजित तो कामने माझे थी सर्व सुख कामने माझे थी सर्व सुख कामने माझे हे थी सर्व सुख पाही नसी मुख आवडीने पाही नसी मुख आवडीने कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण हरे हरे राम कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे राम हरे कृष्ण हरे 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 राम हरे 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 कृष्ण हरे 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 राम हरे 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 राम हरे कृष्ण हरे 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 राम हरे 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 राम मुझे कृष्णा Krishna, 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 Hare Hare, Hare Rama, Hare Rama, 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 Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Hare Hare, Rama Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama Hare Hare. Radhe Gopal, Radhe Gopal, Radhe. Oh, Radhe Gopal, Radhe Gopal, Radhe. Gopal, Radhe. Gopal, Radhe. Jai Prabhupada, Jai Srila Prabhupada. Jai Prabhupada, Jai Srila Prabhupada. Jai Prabhupada, Jai Srila Prabhupada. Jai Srila Prabhupada. Jai Om Vishnu Pad Paramahamsa Parivrajakacharya Shtodarshada Sri Srimad His Divine Grace A.C. Bhakti Vedanta Swami Srila Prabhupada Ki Jai Anand Koti Vaishnava Vrinda Ki Jai Namacharya Srila Haridas Thakur Ki Jai प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास्तव गौर भक्तवृंद की जय श्री श्री राधा कृष्ण गोप विनाशाम कुन राधा कुन गिरि गोवर्धन की जय वृंदावन धाम की जय मथुरा धाम की जय द्वारका धाम की जय जगन्नाथपुरी धाम की जय मायापुर धाम की जय गंगामय जमुनामय की जय भक्ति देवी तुलसी महारानी की जय समवेद भक्तवृंद की जय हरिनाम संकीर्तन की जय श्री कृष्ण चैतन्य महाप्रभु की जय श्री गौरनेथाय की जाय श्री श्री विठल रुक्मिणी की जाय श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान जी की जाय श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा की जाय श्री नरसिंहदेव की जाय श्री राधा गोपाल की जाय श्री प्रभुपाद की जाय हृदय गौर प्रेमानंदे और गरिष्ठ संबंध बोड़ी समस्त प्रसिद्ध भक्त वृंदान जय जय जयकार सो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हरे कृष्ण हरे कृष्ण गाड़ा हटा दे मैं समझ गया होता मराठी के हिंदी हिंदी भाषी कितने हैं? हिंदी भाषी तो मराठी नहीं सीखे अभी तक, आज कब से हो? इधर मराठी डिमांड है कि हिंदी? तो कुछ वक्त हिंदी भाषी उनका उनको कोई अनुवाद सिद्धांत और आदि गुरु किसी के पास बैठो, या दोन ब्रह्मचार्य ना कौन अनुवाद ओके, और तुम लोग भी किसी के निकट बैठो। पाठी मग माताजी मंडळी सर्वांना येते का मराठी? कोणाला येत नाही मराठी? कोण नाही जाणते मराठी? पाठ करू नका तिकडे भगवंताकडे। मोठ्या संख्येनं आपण म्हणजे गावाच्या मानाने मोठीच आहे ना मराठी रसायन कृष्ण हा मराठी येते ना? प्रभुपादजी हा दामोदर विल ट्रान्सलेट मराठी से ओके कमीत कमी आजचा श्लोक पाहूया। हा कोणता? हा बावन्नावा म्हटलं ना ते ओके मी एकटाच वाचतो स एष भगवान् राजन् व्यतनो द्विहतं यशः पुरा रुद्रस्य देवस्य मयेनानन्तमायिना। मना पाठी मागा। स एष भगवान् तेच ना परब्रह्म भगवान श्री कृष्ण तेज परब्रह्म भगवान श्री कृष्ण राजन हे राजन व्यतनोत विस्तारित केले विहतम नष्ट झालेले यशः यश पुरा प्राचीन काळी रुद्रस्य भगवान शंकरांचे सर्वश्रेष्ठ देवता देवस्य देवता मयेन मय नामक दानवाने अनंत अमर्याद मायिना तांत्रिक ज्ञानाने संपन्न। भाषांतरणी तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की। हे युधिष्ठिर महाराज फार फार प्राचीन काळी नारद बोलतात, नारद आणि युधिष्ठिर महाराजांचा संवाद हस्तिनापुर मरे होते। आहे नारद उवाच, नारद म्हणाले, फार प्राचीन काळी तांत्रिक ज्ञानामध्ये निष्णात असणाऱ्या मय नावाच्या दानवाने भगवान शिवांचे यश नाहीसे केले होते। त्या प्रसंगी भगवान श्रीकृष्णाने शंकराचे रक्षण केले होते। तात्पर्य, भगवान शिव हे महादेव अर्थात देवामध्ये श्रेष्ठ म्हणून ओळखले जातात, म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, जरी महादेवांना भगवंताचे महात्म्य ज्ञात नव्हते तरी शंकरांना मात्र ते ज्ञान असू शकले असते। वर्तमान ऐतिहासिक प्रसंगाद्वारे प्रसिद्ध होते की भगवान शिवांना परब्रह्म भगवान श्रीकृष्णाकडून सामर्थ्य प्राप्त होत असते। अरे भाऊ, झोप काढायची नाही। अरे निवांत आहे ना, का शांत देवा झकास झपून टाकायचं पोट भरून। हरी हरी राजवाच, थोडं आणखी पुढे वाचूया, नाही पळूया मग काय होतं सत्य शेवटी। कस्मिन् कर्मणि देवस्य मयो हंज जगदीशितुः यथा चूपचिता कीर्तिः कृष्णेनानेन कथ्यताम्। युधिष्ठिर महाराज म्हणाले, मय दानवाने कोणत्या कारणास्तव भगवान शिवांचे यश नष्ट केले? युधिष्ठिर महाराजांनी प्रश्न विचारला, कोणाला विचारला असेल? नारद मुनींना। असं भागवतमध्ये संवाद भेटतात, संवाद वाद नाही, संवाद किंवा वाद विवाद, तो वाद विवाद वेगळा आणि संवाद वेगळा। संवादम अद्भुतम, कृष्ण अर्जुन संवाद, असे संवाद संवाद भागवतामध्ये संवाद। अशोक देव गोस्वामी आणि कुणाचा संवाद चालू आहे? राजा परीक्षित त्यांचा संवाद चालूच आहे। तेव्हा अशोकदेव गोस्वामी दुसऱ्या संवादांचा उल्लेख करतात, हरी हरी, आणि राजा परीक्षितला सांगतात उदाहरणासहित। पूर्व काळातला इतिहास इत्यादी इत्यादी, मग ब्रह्म नारद संवादी भेटेल आपणाला, संवाद श्रीमद भागवत संवादाने भरलेला आहे। हरी भाऊ, बोधयंत परस्परम, जसं कृष्ण म्हणाले, भगवंताचे भक्त काय करतात? बोधयंत परस्परम, एक दुसऱ्यांना बोध करतात, एक दुसऱ्यांना भगवंताची आठवण करून देतात, एक दुसऱ्यांना भगवंताच्या गोष्टी सांगतात. गोष्टी हरी हरी महिमा सांगतात, भगवंताचे गोडवे गातात. हे स्वाभाविक आहे. दोन भक्त एकत्र आले की मग टॉपिक लगेच टॉपिक उघडतो. काय टॉपिक? कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. भगवंताच्या कथा, रामाची कथा असू शकते. एक होता राजा आणि एक होती राणी. राजा, राम, राणी, सीता. अशा कथा कृष्णही ऐकायचे लहानपणी. कथा सांगणारी कोण? यशोदा कथा सांगते, रामाची कथा. आणि कृष्ण ऐकतात, आपलीच कथा ऐकतात. आणि ती कथा ऐकून, रामाची कथा ऐकून रामाच्या आवेशामध्ये पोहोचतात ते. रामाचा आवेश. हरी भाऊ, जय श्रीराम. तुमच्यामध्ये आवेश, आवेशाचा प्रवेश होतोय की नाही? युधिष्ठिर महाराज म्हणाले, मय दानवाने कोणत्या कारणास्तव भगवान शिवांचे यश नष्ट केले? भगवान श्रीकृष्णाने शंकराचे रक्षण कसे रक्षण केले आणि त्यांची कीर्ती पुन्हा कशी वाढवली? कृपया या प्रसंगाचे सविस्तर वर्णन करावे. अशी विशेष विनंती नारद मुनींच्या चरणी केली असताना मग नारद सविस्तर वर्णन करून सांगतात. श्री नारद उवाच, निर्जिता असुरा देवैर युध्य युध्यनेनोपब्रंहितैः मायिनां परमाचार्यं मयं शरणं आययुः. श्री नारद मुनी म्हणाले, रे भाऊ, नारद मुनि बोल रहे हैं, मैं नहीं बोल रहा हूं. नारद मुनि कौन बोल रहे? नारद उवाच. नारद थोडं खडबडून जागा व्हायला पाहिजेत. ध्यानपूर्वक योग्यासारखंही बसून, जसं योगी बसतात ना, भोगी बसतात आणि योगी बसतात. योग्यासारखं बसा. भक्ती योगी, योग्यासारखं बसल्यानं थोडं ध्यान एकाग्र होतं. मन स्थिर होतं. त्याला आसन म्हणतात, आसन. श्रवण आसन, ज्या आसनामध्ये आपण बसून श्रवण करायचं, तसं योग्य असं आसन. भाषांतर. श्री नारदमणी म्हणाले, भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळे सदैव सामर्थ्यशाली असणाऱ्या देवानी जेव्हा असुराशी युद्ध केले तेव्हा सर्व असुर पराभूत झाले. त्यामुळे या सर्व असुरांनी दैत्य श्रेष्ठमय दानवांचा आश्रय घेतला. सर्व असुराने माय दानवाचा आश्रय घेतला. बरेच श्लोक आहेत, तात्पर्य नाही. स निर्माय पुरस्त्री स्तिस्रो हैमी रौप्यायसीर्विभु दुर्लक्ष्यापाय संयोगा दुर्वितर्क्य परिच्छदः ताभिस्ते सुर सेनान्यो लोकांस्त्रिन् सेश्वरान् नृप स्मरन्तो नाशयां चक्रुः पूर्ववैरम् अलक्षिताः. भाषांतर. त्यावेळी दैत्याधिपती मयाने अदृश्य होणारी 3 निवासस्थाने निर्माण करून ती असुरांना दिली. ही निवासस्थाने विमानासारखी होती आणि सुवर्ण रौप्य तथा लोह या धातूपासून निर्माण करण्यात आलेली होती. या नगर सदृश निवासामध्ये असाधारण युद्ध सामग्री होती. हे युधिष्ठिर महाराज, या 3 अदृश्य नगरामुळे असुरांचे सेनापती देवतांना दिसेनासे झाले आणि याच संधीचा लाभ घेत त्या असुरांनी आपले पूर्वीचे शत्रुत्व स्मरून तिन्ही लोकांचा विध्वंस करण्यास प्रारंभ केला. हरी बोलतो म्हणू शकत नाही. चांगलं नाही झालं. आणि या असुर मंडळी नेहमीच विध्वंसकारी असतात. आजकालचे शास्त्रज्ञसुद्धा त्यांची गणना या असुरामध्येच आहे. ते बॉम्ब बनवतात, ॲटम बॉम्ब, हा बॉम्ब, तो बॉम्ब, बोंबा बॉम्ब चालू आहे सर्व जगभर. माणसाचा नाश करू लागले. माणसाचा नाश संपत्तीचाच नव्हे, नगराचाच नव्हे, तर असे गळे कापायचे, अशी विनाश विनाश वृत्ती. हरी भाऊ उठा. ततस्ते सेश्वरा लोका उपासाद्येश्वरं नतः त्राही नस्तावकान् देव विनष्टां स्त्री पुरालयैः. असुरांनी जेव्हा स्वर्गलोकाचा विनाश करण्यास प्रारंभ केला तेव्हा स्वर्गाचे अधिपती भगवान शिवाना शरण गेले आणि म्हणाले, हे प्रभो, तिन्ही लोकांमध्ये निवास करणारे आम्ही सर्व देव नष्टप्राय होत आहोत. आम्ही तुमचे अनुयायी आहोत, कृपया आमचे रक्षण करा. अथानुग्रह्य भगवान माम भैष्टेति सुरान् विभुः शरम धनुषि सन्धाय पुरेश्वस्त्र व्यमुंचत. त्यावेळी अतिशक्तिशाली भगवान शिव त्यांना आश्वासन देत म्हणाले, हे देह तुम्ही मुळीच भयभीत होऊ नका. त्यानंतर त्यांनी आपल्या धनुष्याला बाण जोडले आणि त्या असुरांच्या पुरावर सोडले. पुरावर म्हणजे नगरावर, पूर, हे पूर, नागपूर पूर, पुरावर नागरावरती सोडले बाण. ततो अग्निवर्ण ईशव उत्पेतुः सूर्यमंडलात् यथा मयूख संदोहा नाद्रशंत पुरो यतः. भगवान शिवाने सोडलेले बाण सूर्यमंडळातून उगम पावणाऱ्या अग्निबाणासारखे प्रखर आणि तेजस्वी होते. त्या बाणाने ती तिन्ही नगरे आच्छादित केली आणि म्हणून ती कोणाशी दिसू शकली नाहीत. आणि हा शेवटचा श्लोक ज्याचं तात्पर्य आहे आपण. तई स्पृष्टा व्यसवा सर्वे निपेतुः स्म पुरौकसः तानानीय महायोगी मयः कूपरसे क्षिपत. भगवान शिवांच्या सुवर्णमय बाणांचे आक्रमण होतास बाण कसले लोखंडी नाहीत किंवा प्लास्टिकचे नाहीत, पेपर पेपर प्लेट आणि पेपर बोर्ड आणि बाण सोन्याचे. त्या तिन्ही नगरातील सर्व असुर गतप्राण होऊन खाली पडले. हरी भाऊ, आता हरी बोल म्हणू शकतो. देवांचा विजय, महादेवाचा विजय. त्यावेळी महायोगी मयासुराने त्या असुरांना उचलून स्वतः निर्माण केलेल्या अमृताच्या विहिरीत टाकले. हे प्रकरण संपलं नाही अद्याप. उपद्व्यापी असतात हे मयूर असुर मंडळी. हरी. तात्पर्य, असुर सामान्यत स्वतःकडील योग सामर्थ्यामुळे अतिशय शक्तिशाली झालेले असतात. ऐकलं तुम्ही प्रभुपादांनी काय लिहिलं तात्पर्यामध्ये? असुर सामान्यत स्वतःकडील योग सामर्थ्यामुळे अतिशय शक्तिशाली झालेले असतात. तथापि भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत 6वा अध्याय 47वा श्लोक मध्ये म्हणतात. काय म्हणतात? कोणता श्लोक? योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अन्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. हरे कृष्ण. या श्लोकाचं भाषांतर. तात्पर्यामध्ये जो श्लोकाचं उद्धरण प्रभुपादाने दिलं त्याचं भाषांतर. एकादित्र गोष्ट जर आपण ध्यानपूर्वक ऐकली आणि तुम्हाला पटली तर झालं, कल्याण होईल. एवढ्या दूरहून आलात आपण. काय तर पदरात पळायला पाहिजे ना. अरे पदरात म्हणा किंवा पात्रात म्हणा, पात्रात चाळणीत नाही पात्रात. चाळणीमध्ये जे काय टाकाल ते मात्र मंडळींना माहिती आहे. हा चाळणीमध्ये जे काय टाकाल ते बरंच काय खालीच पडतं. म्हणून पात्राची आवश्यकता, पात्र पात्र पात्र. आणि ती पात्रता येते धारणा म्हणून. धारणा योगसिद्धीमध्ये योगाचे ज्या शिडी आहेत सोपान अष्टांग योग ही म्हणजे भक्ती योगाच्या अंतर्गत अष्टांग योगामध्ये धारणा धारणा धारण करायचं. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधि जी धारणा आहे धारण धारण करायचं. धारण करण्यासाठी पात्र होणं आवश्यक. पात्र असेल तर पण धारण करू. काय तर धारण करायचं असेल तर पात्र हवं आहे. पात्र आपण कसे पात्र होतो. हरे कृष्ण. विनयात याती पात्रता. विनयात याती पात्रता व्यक्ति विनयान पात्र होतो. विनय 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 समजतो. विनय नम्रता नम्रता. विनयात याती पात्रता. झुकणं आवश्यक आहे. शरणागती आवश्यक आहे. आणि फक्त शरीराचीच नाही तर मनाची आणि बुद्धीची बुद्धीचा वापर करून आपण शरण जायला हवं. अरे भाऊ आपण ज्यावेळी साष्टांग दंडवत करतो साष्टांग दंडवत शरणागती आणि शरणागती ती विनम्रता आपणाला बनवते पात्र बनवते. सेवा अधिकार दिये करणे जदासी. मला म्हणे सेवा करण्याचा अधिकार दे भगवंता किंवा हे तुलसी महाराणी. मला सेवेचा अधिकार दे. मला सेवा दे माझ्या हातून किंवा पायातून हातातून मनातून काय होऊ दे. हो दे सेवा हो दे सेवा. अरे कृष्ण काय लोकांना जाग करण्याचा प्रयत्न चालला माझा 10 मिनिटं झाले. अद्याप यश भेटलं नाही मला तेव्हा थोडी कॉम्पिटिशन चालू आहे बघूया. त्यांचा संकल्प दिसतो की आम्ही नाही सुटणार आम्ही. अरे कृष्ण झोपणं म्हणजे चाळणी झाली. मग जो सोया ओ खोया असं हिंदीमध्ये म्हणतात. जो सोया खोया. हरे कृष्ण. तत्पात्रवा पात्रवा विनयात याति पात्रता। विनयाना व्यक्ति काय करतो, पात्र होतो, विनयी होतो म्हणजे पात्र झाला, पात्र झाला, डिझर्विंग कॅन्डिडेट, मग अधिकारी झाला तो एलिजिबिलिटी आली त्याच्याकडं सेवा करण्याची पात्रता गुणवत्ता। विनयी असेल तर मग विनयी कसा होणार? विद्या विद्या विनयेन शोभते, विद्या क्या विद्या ददाति विनयम असं म्हटलं, विद्या ददाति विनयम, विद्या देते आपणाला विनय, विनयी बनवते विद्या। पण ती विद्या अर्जुनच नाही केली तर आपण कधी होऊ का विनयी होऊ, आपण कधी नम्र होऊ? विद्या 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 ग्रहण करायला हवी, विद्या राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम, किंवा ती विद्या आहे अध्यात्म विद्या, विद्यानाम अध्यात्म विद्या, त्या विद्येच्या अर्जनानं विद्यार्जन धनार्जन विद्यार्जन, त्यासाठीच तर हे सर्व व्यवस्था आहे। मंदिर कशासाठी? फक्त दर्शनासाठी नाही, फक्त दर्शनासाठी नाही की मंदिर फक्त दर्शन मंदिर नाही, तर मंदिर आहे आणि असावं विद्या मंदिर। मंदिर म्हणजे विद्या मंदिर, ज्या ठिकाणी विद्या विद्येचा प्रचार प्रसार होतो, ज्या ठिकाणाहून ते ठिकाण विद्या मंदिर। किंवा मंदिरामध्ये येऊन आपण फक्त भगवंताला पाहायचंच नाही, तर भगवंताचं ऐकायचं, भगवंताचं ऐकायचं किंवा भगवंताविषयी ऐकायचं असं प्रभुपाद सांगतात। भगवंताच्यामुळे कृष्णकथा दोन प्रकारच्या कृष्णकथा, किती प्रकार? किती प्रकार म्हणा? झोपणारे म्हणावं दोन कथा। हरी हरी, मायावरशी जबरदस्त आहे बस ही झोप माया आहे, निद्रा निद्रा देवी माया आहे। पाच सहा तास विश्रांती ते कृष्ण भावनेच्या अंतर्गत आहे, पण त्याहून अधिक त्यामध्येही हरी हो जपाच्या वेळीच भागवत कथा श्रवणाच्या वेळीच येणारी जी झोप आहे ती म्हणजे माया आहे। कृष्ण सूर्य सम माया है अंधकार, तेव्हा डोळे बंद करणं आणि ऑफ, डोळे बंद केलं ऑफ झाला, ऑफ शॉर्ट सर्किट, योग लिंक तुटली आणि आपण आपल्या जगामध्ये अंधारामध्ये, प्रकाशातून अंधाराकडे जा म्हणजे बाहेर प्रकाश आहे, भागवताचा बाहेर प्रकाश आहे, तेव्हा तिथून तो झोपी जा, अंधाराकडे जा, काळ्या कुट अंधारामध्ये येजाऱ्या घाल। किंवा म्हटलंय तसं उलट, उलट नाही सुलट म्हणते वेदवाणी। તમસો મા જ્યોતિર્ગમયા. એ માણસા મને કાય તમસો મા, તમ મજે અંધાર, તમસો મા મજે અંધારામાં રહું નકોસ, કાય કર જ્યોતિર્ગમય ગમય ગમય, જ્યોતિકડે જા, પ્રકાશાકડે જા. પ્રકાશ કોણ આહે, કુઠે આહે, જે ભગવંતાકડે જા. ભગવંત સ્વરૂપ જ્યોતિચો પ્રકાશાચો સ્ત્રોત આહે, ઉદ્ગમ સ્થાન. હરી હરી વાહ. વિદ્યા વિનયેન શોભતે, વિદ્યા દદાતિ વિનયમ, વિનયાત યાતિ પાત્રતઃ, વિનયાન એતે પાત્રતઃ. અને વિનય કસા એ તો વિદ્યા દદાતિ, વિદ્યા દદાતિ, વિદ્યા દેતે, દદાતિ જે દેતે, વિદ્યા દદાતિ, વિદ્યા દેતે, કાય દેતે વિનયમ, વિદ્યા દદાતિ વિનયમ, વિનયાત યાતિ પાત્રતઃ. વિદ્યા અર્જન જાળ્યા પણ, વિદ્યા અર્જન જાળ્યા પણ કરું ત્યાવળી ભગવાન કીધી મહાન આહેત. વિદ્યા અંતર્ગત યસઈ જ્ઞાન, ભગવંતાચ્યા મહાન તેસ જ્ઞાન. ભગવંત મહાન અને આપણ આપણ લહાન, ભગવાન મહાન અને આપણ લહાન. યાચ જ્ઞાન, યાચ આકલન હોતાસ, મગ આકલન ઝાલેલા વ્યક્તિ વિનયી બનતો, નમ્ર બનતો, બનાવસ લાગતો, ત્યારે જ્ઞાન હોતો. સ્થાવરાનામ હિમાલયઃ, સર્વ સ્થાવર વસ્તુમાંથી મી મી હિમાલય મણે. કાંઈ સ્થાવર કાંઈ જંગમ માલમત્તા એ હશે ને, સ્થાવર માલમત્તા અને જંગમ માલમત્તા. જે સ્થાવર વસ્તુ આહે યા પૃથ્વીજા પાઠીવરતી, ત્યાં સ્થાવર વસ્તુમાંથી મી હિમાલય છે ભગવાન. મી હિમાલય આહે, સ્થાવરાનામ હિમાલયઃ. હા, ભગવંતાચા પરિચય, ભગવંતાચી વૈભવ, ભગવંતાચા વૈભવ જેચા પણ થોડા અનુભવ કરી શકતો. મહાન ત્યાં પદયાત્રામાં જાત અસ્તાના ઋષિકેશ, હરિદ્વાર, તે બદ્રિકાશ્રમ, સર્વ પ્રવાસ ત્યાં હિમાલયાચા દર્યા ખોર્યાતું ઉત્તુંગ અસે શિખર ત્યાં હિમાલયાચી. અને ત્યાં પાયથ્યાસી આપણ એવડે ચિમુકલે, જીકડે પાવો તીકડે શિખર ત્યાં હિમાલયાચી. ઉત્તુંગ અસે કિંવા ગગન ચુંબી, ગગનાલા ચુંબન કરનારી અસી હિમાલયાચી તી શિખર. અને ત્યાં મધે કોઠે તરી એક કસપટ, કસપટ મત મગ થોડા વિચાર કેલા તર કળન ચૂકતા, પણ કીધી કીતી લહાન, કીતી કીતી લહાન આપણ અને ભગવાન મહાન. ત્યાં વિદ્યા દદાતી વિનયમ, વિદ્યા આપણા બનાવતે, વિનયી બનાવતે. અને વિનયી હોના એ ભક્તાચ લક્ષણ આયા, નમ્રતા, सव्वीस गुणामध्ये एक गुण आहे नम्रता. नम्रता चैतन्य महाप्रभूनेही या नम्रतेचा विशेष उल्लेख केला. नानुराग दुर्दैव मे दशमी हा जनी नानुराग माझं दुर्दैव मला या हरिनामामध्ये काय गोडवा नाही अनुराग नाही असं चैतन्य महापुरुष म्हणाले किंवा असा प्रश्न त्यांनी उभा केला आपल्यासमोरी किंवा आपली जी काही स्थिती आहे ती भगवंताने सांगितली. उपाय काय तर पुढच्या वचनामध्ये चैतन्य महाप्रभूंनी उपाय सांगितला. आपण अनुराग कसा वाढवू शकतो अनुराग राग आकर्षण गोडवा तुझ्या नामात रे काय म्हणे केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या सारखा त्यामध्येच आहे का ते तूच देवा तुला कोणाचा नाही हेवा वेळोवेळी संकटातून वाचता वाचविसी तारविसी मानवा केशवा माधवा. तर गोडवा भगवंताचं नाव प्रत्येक जण आपल्या भाषेमध्ये भगवंताचं नाव गोड आहे असं सांगतो. कोण मराठीमध्ये मानतोय कोणी संस्कृतमध्ये मानतोय कोणी दुसऱ्या भाषेमध्ये. हरी हरी तेव्हा कसा गोडवा आपण चाखू शकतो. चाखायचं तर मला गोडवा भगवंत गोड असेल की नाही गोड असं आहे असं ऐकण्यात तर आहे. मधुराधिपते अखिलम मधुरम असं म्हणा मधुराधिपते अखिलम मधुरम त्या मधुराधिपती अधिपती माधुर्याचा पती स्वामी माधुर्याधिपती अखिलम मधुरम त्याची प्रत्येक गोष्ट मधुर मधुर मधुराष्टकम या मधुरकाष्टकम सहाय अरे तेव्हा त्यामध्ये भगवंताचं नाव ही गोड भगवंताचं नाव फार गोड तिळगुळ घ्या गोड बोला असं तिळगुळ घ्या गोड बोला गोड बोला की खरं बोला गोड बोला काही लोक गोड बोलून काटा काढतात गोड बोलून काटा काढतात तिळगुळ घ्या म्हणजे गोड बोला गोड बोल असा का गोड बोलतात ओ काका ओ मामा ओ मामा ओ अजीबाई हां ताकापुरती अजीबाई ओ अजीबाई अजीबाई कशापुरती ताकापुरती अजीबाई आणि कामापुरता मामा कामापुरता ओ मामा असं चालतंय ना असं ऐकण्यात तर आहे तुम्हाला माहिती असेल आधी फक्त गोडच नाही बोलायचं तर खरं बोलायचं खरं बोलणं अधिक महत्वाचं सत्य बोलायचं. हरी हरी सर्वे सुखिना भवन्तु
सर्वे संतो निरामयः. असं मी म्हटलो एका वेळी, सर्व सुखी होत, जगातले सर्व लोक निरोगी होत, असं असं मी म्हटलं. वेदवाणी आहेत. मी एका हॉस्पिटल दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी हे मंगलाचरण मी बोलून गेलो. तेव्हा त्या हॉस्पिटलचा मालक मोठे डॉक्टर, ते उद्घाटन मला बोलवलं. मी म्हणालो की सर्व भगवंत सर्व लोकांना निरोगी बनव. ही गोष्ट त्या डॉक्टरनं ऐकली. महाराज महाराज म्हणे माझ्या दवाखान्याचं काय, अद्याप उद्घाटनही नाही झालं. अशी माणसं. पर दुखे सुखी, पर दुखे दुसऱ्याच दुखामध्ये आपण सुखी. हे जग असं जग आहे. तुम्हाला फार आवडतं जग ना, हे असं जग आहे. समजून घ्या की कसं जग आहे. पण वैकुंठ असं नाही, आणि वैकुंठाचे लोकही असे नाहीत काटा काढणारे किंवा जीवायजी म्हणून ताक पिणारे. हरी हरी. एका घरा लागली आग, तेव्हा ते म्हातारड त्याला वाटलं की आपलं घर जळतंय. ए पोरा, मुलांना बोलतंय, घर जळ, घर जळू लागलं, घर जळू लागलं. त्याची मुलं ते काय प्रॉपर्टी डीलिंग, घर खरेदी करायची, घरं विकायची. तेव्हा काही वेळी ते खरेदी केलेलं घर होतं, तेव्हा वडिलाला वाटलं की आपलंच घर आहे. तेव्हा तेवढ्यात मुलगा म्हणाला, बाबा ते घर आपण विकून टाकलंय. मग तो म्हातार म्हणाला, जळू दे की मग. माझं नाही ना. असा लोभी स्वार्थी वृत्ती भरलेलं हे जग. अशा जगाचा थोडा वीट यायला हवा. वैतागून वैतागायला पाहिजे व्यक्ती. मग ज्ञान आणि वैराग्य या दोन्ही गोष्टींची सांगड किंवा आवश्यकता आहे. भक्ती ज्ञान वैराग्य त्या विद्या ददाती विनयम, विद्या देते आपणाला विनय, म्हणजे ज्ञान आपणाला विनयी बनवतं. नम्र होतो, पात्र होतो. तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणाले इसकी, तृणादपि सुनिजेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरिः. तेव्हा हा मंत्रही चैतन्य महाप्रभूंनी दिला. या जगाला मंत्र दिला भगवंताने, मंत्र, आठ मंत्र दिले, शिक्षाष्टक. त्यापैकी हा महत्वाचा मंत्र भक्त आपल्या गळ्यामध्ये या अलंकाराच्या रूपाने हा मंत्र धारण करतात. कोणता मंत्र? तृणादवी सुनिचेन. तृणादवी, तृणापेक्षा गवतापेक्षा गवत्याच्या पात्यापेक्षा अधिक नम्र. तृणादपी सुनिचेन म्हणच तो ते उद्धव, ते उद्धव. हरी हरी हरी. त्यानं आणखी थोडं ज्ञान झालं. जे बृहस्पतीचे शिष्य होते, बृहस्पतीचे शिष्य उद्धव, पण भगवंतानी मथुरेतून पाठवलं त्या उद्धवाला. वृंदावनला जा म्हणे, वृंदावनला जा, हा माझा संदेश, हे पत्र घेऊन जा, उद्धव संदेश. त्याला पोस्टमन बनवलं, हे घे पत्र घेऊन जा म्हणे. पण त्या पाठीमागचा उद्देश आणखी होता. भगवंताचा उद्देश का पाठवत होते? ज्यावेळी हा उद्धव वृंदावनमधल्या भक्तांना भेटेल, वृंदावनमधल्या भक्ताच्या गाठी भेटी होतील, त्यावेळी बरंच काय शिकायला भेटेल या उद्धवाला. त्यांचा भक्तिभाव इत्यादी इत्यादी, विशेष करून भक्ती. योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समययुक्ततमो मतः. सर्व योग्यामध्ये श्रेष्ठ योगी कोण? भक्ती योगी. असं कुणाचं मत? असं भगवंताचं मत. आणि त्या सर्व भक्तामध्ये भक्ती म्हणजे कर्मयोगी, ज्ञानयोगी, अष्टांग योगी, या सर्व योग्यामध्ये भक्ती योगी श्रेष्ठ. असं भगवंत म्हणाले, हरी भाऊ. आणि काय यावरती काही संशोधन करण्याची आवश्यकता आहे का? हे खरं की खोडं थोडं पडताळून पाहूया. हा भगवंत म्हणाले बस की, आणि काय? भगवंत म्हणाले, भगवंत म्हणाले. धर्म मी साक्षात भगवत प्रणीतम. धर्म बनवणारा, धर्म देणारा कोण आहे? भगवंतच आहे की नाही? गीताही दिली त्या भगवंतांना. या गीतेच्या अंतर्गत हे वचन आहे. गीता दिली म्हणजे भगवंतांनी आपला धर्म दिला, आपला धर्म, भागवत धर्म, सनातन धर्म, वर्णाश्रम धर्म किंवा संकीर्तन धर्म भगवंतांनी दिला गीतेच्या रूपानं. काही विद्वान म्हणतात गीतेचा पहिला श्लोक, पहिल्या श्लोकातला पहिला शब्द कोणता आहे? धर्म. गीतेचा पहिला शब्द धर्म आणि गीतेमधला शेवटचा शब्द मम. 78वा श्लोक, पहिला अध्याय, पहिला श्लोक, पहिला शब्द धर्म. 78वा श्लोक मधला शेवटचा शब्द मामा. दोन्ही शब्द जर आपण जोडून म्हटलो तर काय होतं? धर्म मामा किंवा मामा धर्म, धर्म मामा. म्हणजे यामध्ये पहिल्या आणि शेवटच्या शब्दामध्ये जे काही श्री भगवान उवाच भगवान म्हणाले तो काय म्हणे? मम धर्म, माझा धर्म, मी दिलेला धर्म. लॉज ऑफ द लॉर्ड असं प्रभुपाद म्हणतात. लॉज ऑफ द लँड, लॉज ऑफ द लॉर्ड. आपल्या देशाचे संविधान कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि भगवंताने दिलेला धर्म भगवद्गीता ही भगवंताने दिलेला धर्म आहे की प्रत्येकाचा धर्म काय, ब्राह्मणाचा धर्म, क्षत्रियाचा धर्म, वैश्याचा धर्म, ब्रह्म कर्म स्वभावजम असं तोही सांगितला भगवंताने. हरी हरी ते भगवंत पाठवत होते उद्धवाला वृंदावनला, जेणेकरून उद्धव काय तर धडे शिकेल. कोण शिकवणार धडे? ब्रजवासी भक्त. आणि त्या सर्व भक्तामध्ये विशेष करून गोपवृंद इथल्या गोपी आणि राधाराणी उद्धव जातील आणि गोपींना भेटतील, राधाराणीला भेटतील. आणि भेटले हो, भेटले. उद्धवी होते आणि राधाराणी गोपी होत्या, आताही आहेत. त्यावेळी होत्या प्रगट लीलेच्या वेळी, तेव्हा त्या गोपींची भक्ती किंवा आराधनेची पद्धत पाहून हा पंडित उद्धव ज्ञानी कोणाचा शिष्य? बृहस्पतीचा शिष्य. बृहस्पती देवांचे गुरु आहेत, जे देवता आहेत ना, देवता मंडळी, कोट्यावधी देवता त्यांचे गुरु आहेत. हे नाही की फक्त तुमचेच गुरु माणसांना गुरु आहेत, माणसाचे गुरु असतात, देवतांचे गुरु आहेत. म्हणजे देवर्षी, देवर्षी नारद, देवामधले ऋषी म्हणा, राजर्षी राजामधले गुरु, राजांचे गुरु. तेव्हा हे उद्धव ज्यावेळी भेटले राधाराणी आणि गोपींना, तेव्हा त्या भक्तांची, या गोपींची, राधाराणीची भक्ती ओतप्रोत शी भक्ती, त्यांचे भाव स्थायी भाव आणि काय कसले भाव, संचार भक्तिरसामृत सिंधू मध्ये त्याचं वर्णन आहे. भाव हरी हरी त्यामधलीच एक गोपी आली 500 वर्षापूर्वी, मंजरी आली. मंजरी बऱ्याच जणी आलेल्या होत्या आणि चैतन्य महाप्रभूंचे ते परिकर पार्षद बनले. त्यामधली एक मंजरी होती, रूप मंजरी नावाची एक मंजरी आली आणि त्या रूप मंजरीनं रूप गोस्वामीच्या रूपामध्ये ग्रंथ लिहिला. त्याचं नाव आहे भक्ती रसामृत सिंधू, भक्तीचं शास्त्र. त्यामुळे त्यामध्ये एवढं विस्तृत वर्णन आहे भक्तीभावांचं. त्या गौडीय वैष्णवांना या भगवंताच्या धामामध्ये वैकुंठामध्ये गोलोकमध्ये कशी भक्ती होते हा त्यांचे भक्तिभाव लीला जे काय होतं ज्यांनी जवळून पाहिलं ती भक्ती तेच आले खाली अवतरित झाले. 500 वर्षापूर्वी फक्त भगवंताचा अवतार नाही झाला तर भगवंताच्या पार्षदांचा परिकरांचा अवतार झाला. जणू ते गोलोकच खाली उतरून आलं उतरलं गोलोकचाच अवतार झाला आणि झालाहीच. आणि त्यापैकी बऱ्याच जणांनी आपले अनुभव लिहिले. राधा कृष्ण प्राण मोर जुगल किशोर जीवने मरणे गति अर नाही मोर. नरोत्तम दास ठाकूर जी असे एक परिकर होते रूप गोस्वामी. ते सर्वांनी लिहिले आपले अनुभव त्यांचा जो फर्स्ट हँड एक्सपिरियन्स त्यांनी कुठून जर वाचून ते बोलत नसत ते कुठून जर वाचलं ऐकलं आणि मग तसेच कॉपी केली लिहिलं ते असं नाही. त्यांचं जे डेली लाईफ दररोजचं जे जीवन त्यांची लाईफस्टाईल त्या भक्तांची षडगोस्वामी वृंदासारखे भक्त आणि असंख्य भक्त त्या भक्ता बऱ्याच भक्तांनी आपले आपले ग्रंथ लिहिले. जे आपण वाचून इथं बसून आरवड्यामध्ये बसून किंवा इचलकरंजीमध्ये बसून जिथे तिथे बसून बेळगावमध्ये बसून आपण तिथं काय काय चालतं कसं चालतं काय काय होतं ते कसं बोलतात चालतात बसतात उठतात खातात पितात याचं सर्व वर्णन विस्तृत वर्णन तर भागवतमध्ये वगैरे ही आहेच पण त्याहूनही अधिक खोलातलं वर्णन किंवा विस्तृत वर्णन चैतन्य चरितामृतमध्येही आहे. म्हणूनच भागवतची स्टडी म्हणजे ग्रॅज्युएशन असं प्रभुपाद म्हणायचे. पण चैतन्य चरितामृतची स्टडी पोस्ट ग्रॅज्युएशन भागवतची स्टडी म्हणजे बी ए झाला कोणी या बी ए झाला ओके. पण चैतन्य चरितामृतची स्टडी म्हणजे एम ए झाला किंवा बी एस सी एम एस सी असे बी टेक एम टेक मास्टर्स पोस्ट ग्रॅज्युएशन ते चैतन्य चरितामृत ग्रंथ आहे. आणि समकक्ष चैतन्य चरितामृतच्या दर्जाचे आणखी विस्तृत असे वर्णनाचे ग्रंथ उपलब्ध करून दिले आपल्या आचार्यांनी. ज्यामध्ये सर्व हे जे भक्तीशास्त्र आहे भक्ती रस भक्तीभाव आणि भक्ती 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 भगवान आणि भक्त वाचणारा पाहिजे हो ऐकणारा पाहिजे हा. झोपा काढणार नाही पाहिजे. हरी हरी हरे कृष्ण तुम्ही एवढं बोलतायत भगवंताविषयी, तुम्ही पाहिलं का भगवंताला? असं ठीक आहे बाबा, मी नाही पाहिलं. केव्हा पाहिलं किंवा नाही पाहिलं, पण आपण अशा व्यक्तीकडून ऐकू शकतो, ऐकण्याची संधी आहे, जे भगवंताला फक्त मधून अजून पाहिलं नाही, भगवंताबरोबरच राहणार आहे. रात्रंदिवस जे भगवंताबरोबरच राहतात त्या व्यक्तीने तर माहिती असेलच की नाही भगवंत. ते भगवंताच्या बरोबर राहणारे, ते भगवंताच्या बरोबर आले 500 वर्षापूर्वी, आणि त्यांनी सांगितलं, आणखी सांगितलं, भगवंत होतेच तसे चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये, आणि त्यांनी आपले अनुभव सांगितले, लिहिले. हरी हरी. त्या संवादाच्या गोष्टी राय राय रामानंद चैतन्य महाप्रभू आणि राय रामानंद, रामानंद राय यांचा संवाद झाला चैतन्य चरितामृतमध्ये आहे. चैतन्य महाप्रभू दक्षिण भारताच्या यात्रेमध्ये असताना ज्यावेळी पोहोचले गोदावरीच्या तटावरती, तेव्हा त्या क्षेत्रामधले त्या काळचे गव्हर्नर राय रामानंद चैतन्य महाप्रभू आणि राय रामानंद यांचा संवाद, एक प्रसिद्ध अति गोपनीय मोस्ट कॉन्फिडेन्शियल संवाद, ज्या संवादामध्ये चैतन्य महाप्रभू झाले श्रोता आणि कोणाला बनवलं वक्ता? राय रामानंदला बनवलं वक्ता. राय रामानंद कोण होते? राय रामानंद विशाखा होते. विशाखा तुमच्या गावची विशाखा नाही, ती विशाखा दासी, ललिता विशाखा आदी जत सखी वृंद. राधा गोपाळांच्या सेवेमध्ये बरेचसे सेवक आहेत. करोडो गोपी आहेत. त्या गोपींमध्ये 108 विशेष गोपी, त्या 108 गोप्यांच्या मध्ये 8 विशेष सखी वृंद, अष्टसखी, आणि त्या अष्टसख्यांच्या मध्ये 2 आणखी विशेष सखी वृंद, सखी द्वाय. ते कोण कोण? एक ललिता सखी, विशाखा सखी. भगवंताच्या धामात आत्ता आत्ता ती आहे की आत्ता आत्ता भगवंत आपल्या धामामध्ये आत्ताही आहेत, काली होते, उद्याही राहतील. आपण राहू नाही राहू एवढंच नव्हे तर यारवडे राहील नाही राहील, हे जगाचा प्रलयी होईल एके दिवशी, पण भगवंताच्या धामामध्ये आणि लीलेमध्ये काही फरक नाही पडत. त्या लीला संपन्न होतच राहतात, नित्य लीला, नित्य लीला. हरी हरी. बस भगवंत आपली वाट पाहतायत. तुम्ही केव्हा येताय परत ते लीलेमध्ये? तुम्ही केव्हा भाग घेताय? तुमची इथली आरवड्याची लीला केव्हा थांबवताय? आपले खेळ लुटूपुटूचा जो खेळ मांडलाय तुम्ही, कोण काय बनतोय, कोण काय बनतोय, तेव्हा ती विशाखा, त्या ललिता विशाखा, ज्या दोन सख्या, सख्या म्हणा, सख्या दोन सख्या की दोन सखी, दोन सख्या, ते दोन्ही ज्या दोन्ही आलेल्या होत्या चैतन्य महाप्रभूंच्या वेळी, ते ललिता या विशाखा सखी झाली राय रामानंद, ललिता सखी स्वरूप दामोदर गोस्वामी, स्वरूप दामोदर. आणि चैतन्य महाप्रभू ज्यावेळी जगन्नाथपुरीमध्ये त्यांचं वास्तव्य, जगन्नाथपुरीमध्ये गंभीरा नावाचं ठिकाण, गंभीर ठिकाण आहे. तुम्ही पाहिलं जगन्नाथपुरीला गेला कधी? पंढरपूर सोडून तुम्ही कुठे जातच नाही, उठलं की सुटलं पंढरपूरला पळतायत. ठीक आहे जा, पण आणखी काय आहे बरंच पाहण्यासारखं, ऐकण्यासारखं, समजून घेण्यासारखं भगवंताचं. तेव्हा ते राय रामानंद आणि चैतन्य महाप्रभूंचा संवाद, ते विशाखा सखी स्वतः सांगते, विशाखा बोलते आणि चैतन्य महाप्रभू ऐकतायत. अशा अशा काही गोष्टी बोलवून घेतल्या भगवंतानी. आणि मग त्या संवादाची रचना चैतन्य चरितामृतमध्ये त्या संवादाचा समावेश केला. आणि मग पुढे कृष्णदास कविराज गोस्वामी आणखी एक सखी मंजरी तेही होते, त्यांनी लिहिलं चैतन्य चरितामृत जे आपण आजही वाचू शकतो. चैतन्य चरितामृत आणि घरी बसून आपण दर्शन करू शकतो भगवंताचं, भगवंताच्या लीलेचं, पार्षदांचं, परिकरांचं दर्शन. श्रवणानं ऐकून ऐकून आपण ध्यानपूर्वक भक्तीपूर्वक ऐकलं तर आपण जे ऐकतोय ते दिसू लागतात किंवा दिसावं, ते दाखवण्यासाठी तर बोललं जातं. अंतःचक्षुनी दिव्य चक्षुनी तिचं दर्शन, अरी अरी तसं डोळे उघडायला पाहिजेत. ओके, अशा प्रकारे किंवा आचार्यांचे दोन प्रकार असंही सनातन गोस्वामी लिहितात. चैतन्य महाप्रभूच्या जो कालावधी होता त्यापूर्वीचे, त्यांच्या त्या कालावधीच्या पूर्वीचे आचार्य आणि चैतन्य महाप्रभूच्या वेळचे आणि चैतन्य महाप्रभूनंतर झालेले जे आचार्य आहेत चैतन्य महाप्रभूंच्या वेळचे आणि नंतर जे झालेले गौडीय वैष्णव आचार्य त्यांना जे काय म्हणायचं आहे, त्यांचे जे अनुभव, साक्षात्कार, त्यांचे ग्रंथ हे थोडं अधिक प्रकाश टाकतात भगवंताच्या नाम रूप गुण लीला धामामध्ये किंवा धामावरती प्रकाश, जेणेकरून या जगातल्या आंधळ्या माणसांना दिसू लागेल किंवा या जगातल्या पांगळी माणसंही चालू लागतील. ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तेव्हा हे कार्य भगवंतानी नियुक्त केलेल्या गुरुजनांचं, परंपरेमध्ये येणाऱ्या गुरूंचं, आचार्यांचं आहे. लोकांचे काय करायचे, डोळे उघडायचे, आय ऑपरेशन, डोळे उघडायचे. डोळे उघडून काय करायचं, ज्ञानांजन. त्या डोळ्याची शोभा काजळ घातल्यानं नाही, काजळांना डोळ्याची शोभा नाही, डोळ्याची शोभा कशानं, प्रेमांजन छूरित भक्ती विलोचनेन. प्रेमांजन बाजारात जे भेटत ते अंजन नव्हे, ते काजळ. तिथं फसवणूक आहे, ती माया आहे. डोळे आहेत माकडासारखे, मरकट लोचनी, पण बनवण्याचा प्रयत्न काजळ आणि काय काय लावून, कमल लोचनी. नाव सोनोबाई, हाती कसला वाळा, कथळाचा वाळा, कथळ एक एक धातूचा प्रकार, निम्न दर्जाची काय, जास्त किंमत नाही. नाव काय, सोनूबाई, सोनाबाई, नाव सोनाबाई, पण हातामध्ये वाळा, काहीतरी कंकण घातलंय, अल्युमिनियमचं. आता समजतं मला. आपले असे डोळे दिसावे सारखे तसे नसतानाही आपण नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. भगवंतासारखे डोळे किंवा राधाराणीसारखे डोळे, मग काजळ काय लावतो आणि काय काय आरशात काय पाहतोय, तासंतास. मग कसं विसरणार, तो मी नव्हेच. आरशामध्ये ज्याला मी पाहतोय, ज्याला पाहतोय किंवा जिला पाहतोय, जो समोर असेल त्यालाच दाखवतो ना आरसा. तर आरशामध्ये ज्याला मी पाहतोय, ती मी नव्हेच, तो मी नव्हेच. मी कोण आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी शरीर नाही. किंवा आरशामध्ये थोडं कमी पाहायला हवं, किंवा आरशासमोर थोडं कमी वेळ खर्च करायला हवा. आमचे ब्रह्मचारी आश्रमातले भक्त जवळजवळ पाहतच नाहीत आरशामध्ये, मग सोपं जातं. मग मी कोण आहे, कसा आहे, जात का जास्त काही पाहिजे नाही, विचारही नाही करायचा, एवढासा चिमुकला असतो आरसा कधी कधी. तिलक लावताना असा खली होती, लोकांच्या घरामध्ये आरसे सर्व भिंत भरून, मास्टर बेड आहे आणि असा आरसा. मास्टर बेड ही मास्टर, सर्वंट बेड नाही, मास्टर बेड. हरी हरी. आपली जी परंपरा आहे गौडीय वैष्णव परंपरा, very rich, enriched. एवढी श्रीमंत आहे परंपरा. ज्या प्रकारचं ज्ञानाचं भंडार उपलब्ध आहे, आचार्याने उपलब्ध करून दिला. गीता तर आहेच, भागवत तर आहेच आहे, पण त्याशिवाय त्याच्या व्याख्या आणि टीका आणि भाष्य असे ग्रंथ लिहिले आचार्याने. एवढं खोलात जाऊन सखोल आणि विस्तृत वर्णन भगवंताच्या प्रत्येक गोष्टीचं वर्णन. आणि जसं आहे तसं वर्णन का, जसं आहे तसं, आपल्या पदर्ज नाही. मी पत्र घेऊन आलो आहे श्रीकृष्णांच्याकडून. त्या भगवंतानी उद्धवानं पत्र वाचून दाखवलं. मग तिथं परत संवाद त्यांचा, उद्धवांचा, गोपी, राधाराणी. उद्धव राहिले तिथे वृंदावनामध्ये. मग त्या गोपींचा, राधाराणीचा भक्तिभाव पाहून आपण थोडं नम्रतेच्या गोष्टी करत होतो. किंवा तृणादपी सुनीचेन, गवताच्या पात्यापेक्षाही अधिक विनम्र. किंवा त्या राधाराणी गोपींची भक्ती पाहून उद्धव प्रार्थना करू लागले, म्हणे भगवंता मला वृंदावनमध्ये वास दे, माझं निवास वृंदावनामध्ये. कुठे? वृंदावनामध्ये कुठे? वृंदावनामध्ये कुसुम सरोवराच्या तटावरती. कुसुम सरोवर आहे गोवर्धन परिक्रमेच्या मार्गावरती, कुसुम सरोवर आहे. कुसुम म्हणजे फुलं. ज्या सरोवराच्या तलावाच्या काठावरती फुलंच फुलं, रंगी बेरंगी सुगंधित फुलं, जी फुलं तोडण्यासाठी आणि त्या तोडलेल्या फुलांच्या माळा, त्यामध्ये वैजयंती माळा, माळ नावाची माळ, हार बनवण्यासाठी जिथं गोपी एकत्र होतात दररोज, किंवा त्या ठिकाणी त्या कुसुम सरोवराच्या तटावरती मला जन्म दे म्हणे. कोणत्या रूपानं? मला तिथलं गवत बनव, गवत. त्या सरोवराच्या तटावरती जे गवत आहे ना, मला गवताच्या रूपामध्ये जन्म दे. का? ज्यावेळी गोपी येतील, त्या गोपींच्या चरणाची जी धूळ आहे माझ्या माथ्यावरती, माझ्या गवताच्या पात्याच्या माथ्यावरती ती पडेल, तर माझं जीवन सार्थक. ही विनम्रता आहे, नम्र विनम्र भाव त्यांनी पत्करला. किंवा अशी महत्वाकांक्षा बाळगली त्या, किंवा ती जोपासना केली अशा महत्वाकांक्षेची उद्धवानं. आणि झालं कशानं? विद्या ददाति विनयम. विद्या अर्जन, उद्धव शिकला त्या गोपींच्याकडून, धडे शिकला, त्यांचे भक्तीश भक्तिभाव शिकले उद्धव. तर तुला काय पत्र लिहायचं का? राधाराणी कागद घेऊन बसली आणि काय बोरू, काय बोरू म्हणतात शाही आणि बोरू, તો એક દોન વાક્ય લીલેલી હતી, લીતા લીતા પોતે અશ્રુ ઢાળતે રાધાની, અને અશ્રુ ત્યાં કાગદાવરથી પડતા, જે લીલેલો હતો સરળ મીટું જાતો, દુસરા કાગદ ઘેતે દુસરા પરત લેવાચા પ્રયત્ન. તો જે આ ભાવ, જે ભાવ વ્યક્ત કરવાથી પ્રયત્ન કરતે આહે, અને પરત અશ્રુ. બરાજ સોળા ત્યાં ઉદ્ધવ પહાતા, તેવા મણાલે, હા સમજલો સમજલો, મેં તુલા લીલાયાચી આવશ્યકતા નહીં, મેં સમજલો તુલા કાય મણાયાચા, તે તુજા કાય સંદેશ. त्यास जग ही अपने सर्वांची वाट पाहत आहे, भगवंती वाट पाहत आहे, आपल्या सर्वांचं स्वागत आहे असं तर मी म्हणालो सुरुवातीला, म्हणालो की नाही, बहुतेक म्हणालो तो आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अशी एक वेळ येऊ आपल्या निकटच्या भविष्यामध्ये आपल्या सर्वासाठी, की आपलं भगवंताच्या धामामध्ये स्वागत होत आहे असं. ते होईल परफेक्शन, आपल्या साधनेची सिद्धी. आपण जे इथं येत आहे, शिकताय, काय धडे गिरवताय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, महामंत्राचं कीर्तन जप होतंय, शिक्षा होते, मग काही जणांची दीक्षा होते, आणि हिचं लक्ष काय, लक्ष तेच आहे, मी जातो आमच्या गावा. अगोदर सांगतो बर का, ते म्हणे अगोदर का नाही सांगितलं, एवढं आमचं सोन्यासारखं आरवडं सोडून आम्हाला कुठं पाठवत आहे, तुम्ही कुठं पोहोचवलं, काय राधा गोपाल की, फिर गोपाल की, दाय गौर प्रेमानंदे हरी हरी बोल.